आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इस्टरच्या सणाचा सर्वत्र उत्साह। युक्रेनबरोबरच्या युद्धाला इस्टर निमित्त 30 तासांचा विराम देण्याची रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची घोषणा। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD Vance उद्यापासून 4 दिवस भारताच्या दौऱ्यावर। महाराष्ट्रात गडचिरोली इथं 4 नक्षली अतिरेक्यांना अटक। आणि जम्मू काश्मीरमध्ये हिमवर्षाव आणि भूस्खलनाचे 3 बळी। इस्टर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा होतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत। इस्टरनिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विशेष प्रार्थनांसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईतल्या अनेक चर्चमध्ये आज प्रार्थना आणि प्रवचनाचे कार्यक्रम होत आहेत। हा सण नवीन आशय आणि नव्या प्रारंभाची प्रेरणा देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभसंदेशात म्हटलं आहे। प्रभू येशू ख्रिस्ताची मानवता, करुणा आणि सेवा यांची अजरामर शिकवण सौहार्दपूर्ण सामाजिक जीवनासाठी मार्गदर्शक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्टरनिमित्त दिलेल्या शुभेच्छांमध्ये सर्वांना आनंद आणि सलोख्याची कामना केली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला इस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्टरनिमित्त 30 तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे। येत्या रविवारपर्यंत हा युद्धविराम लागू असेल। युक्रेन देखील याचं अनुकरण करेल अशी अपेक्षा असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय। या युद्धविरामातून युक्रेनलाही युद्धविराम हवा आहे की नाही हे रशियाला ठरवता येईल असं त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हा युद्धविराम 30 दिवसांपर्यंत वाढवावा अशी मागणी केली आहे। सौदी अरेबियात अमेरिकेसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर अमेरिकेच्या 30 दिवसांच्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला पुतीन यांनी अद्याप मान्यता दिली नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD Vance 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत। JD Vance यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। ते उद्या सकाळी नवी दिल्ली इथं पोहोचतील। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलं तसंच अमेरिकेच्या प्रशासनातले काही वरिष्ठ सदस्य देखील असतील। उद्या संध्याकाळी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील। आपल्या भारत भेटीत ते दिल्ली इथंही काही भेटी घेतील। यासोबतच ते आग्रा आणि जयपूरलाही भेट देतील। JD Vance यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात परस्पर हिताच्या प्रादेशिक तसंच जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली जाईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय। याशिवाय अमेरिका आणि भारताला परस्परांच्या द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा तसंच फेब्रुवारी महिन्यात प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेला दिलेल्या भेटीतल्या संयुक्त निवेदनातील मुद्द्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची संधी मिळेल असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। इंटरपोलनं बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना, माजी मंत्री आणि अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादर आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांच्यासह 12 जणांविरोधात रेड नोटीस जारी करावी अशी विनंती बांगलादेशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केली आहे। बांगलादेशाच्या पोलीस मुख्यालयाचे माध्यम सहाय्यक एनामुल हक सागोर यांनी ही माहिती दिली। शेख हसीना आणि इतर फरार घोषित केलेल्यांना अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घ्यावी अशी विनंती बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या मुख्य अभियोजक कार्यालयानं पोलीस मुख्यालयाला केली होती। त्यानंतर इंटरपोलला ही विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं। या विनंतीवर सध्या प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। रोजगार हमीच्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे। पैठण तालुक्यातल्या 110 गावांपैकी 30 गावांची हे पथक तपासणी करेल। अभिलेखे, सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही याची चौकशी या दौऱ्याअंतर्गत केली जाईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या नियोजित सौदी अरेबिया दौऱ्यासाठी परवा मंगळवारी जेद्दाह इथं पोहोचतील। भारताच्या प्रधानमंत्र्यांची या शहराला गेल्या जवळपास 4 दशकांमधली ही पहिलीच भेट असणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिका आणि पेरू या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत। फ्रान्समध्ये होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी स्थळ, स्नो पॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर या 4 मराठी चित्रपटांची निवड झाली। महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली। फ्रान्समध्ये येत्या 14 ते 22 मे 2025 या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होईल. महोत्सवासाठी पाठवण्यात येणाऱ्या चित्रपट निवडीसाठी तज्ज्ञांची समिती नेमली होती. त्यात आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम यांचा समावेश होता. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश संघटनेत राज्यभरात एकूण 1221 मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. यातील 258 मंडळ नव्यानं स्थापन केली गेलीत. भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आल्याचा पक्षाचा दावा आहे. पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. भाजपाची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचण्याची आणि सर्वसामान्य मतदारांशी थेट संवाद साधण्याची आहे. गडचिरोली जिल्ह्यात पल्ली जंगलात 4 खतरनाक नक्षलींना काल अटक केली गेली. C-60 कमांडोंच्या हत्येत त्यांचा सहभाग होता आणि त्यांच्यावर 40 लाख रुपयांचं बक्षीस लावलं होतं. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज ही माहिती दिली. ताडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे चौघे संशयास्पद रीतीने वावरत असलेले आढळले. सुरक्षा पथकानं त्यांना अटकलं तेव्हा C-60 कमांडोंच्या हत्येप्रकरणी ते हवे असलेले नक्षलवादी असल्याचं उघड झालं. त्यांच्या नावे विविध गुन्ह्यांची नोंद आहे. जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती निलोत्पल यांनी दिली. छत्तीसगडमध्ये नारायणपूर इथं 5 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून त्यात 4 महिला आहेत. एकूण 20 नक्षलवाद्यांनी शस्त्रसमर्पण केल्याची माहिती इंडो तिबिटियन बॉर्डर पोलीस ITBPनं दिली आहे. सुकमा इथं पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या उपस्थितीत 22 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यात 9 महिला होत्या. आत्मसमर्पण केलेल्यांना सरकारच्या घोषणेअंतर्गत सर्व लाभ दिले जाणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला दंतेवाडा इथं 26 माओवाद्यांनी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली होती. जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात झालेल्या हिमवृष्टीमध्ये 3 मृत्यू झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून जोरदार वारे वाहत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालंय. जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरं कोसळली असून 100 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. धर्मकुंड गावात पुरामुळे 40 अधिक घरांचं नुकसान झालंय. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्याबाबत सातत्यानं उपजिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पोषण पंधरवडा सध्या सुरू आहे. यानिमित्त वाशिम जिल्ह्यातले प्रकल्प अधिकारी संजय धनराज गणवीर यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूया.
प्रत्येक गरोदर माता, प्रत्येक स्तनदा माता आणि किशोरवयीन अॅनिमियाचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे, अॅनिमियाचं प्रमाण कमी झालं तर काय होऊ शकते आहे आणि त्यांची उपाययोजना आणि पर्यावरण आपण कशा पद्धतीनं कायम ठेवू याबाबत आपल्या अंगणवाडी ताई ह्या आरोग्य विभागामार्फत प्रभावीपणे मार्गदर्शन करतील. एकूणच 1266 ग्रामीण आणि शहरी अंगणवाड्यामध्ये हा पोषण सप्ताह खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल.
आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दुपारी 3:30 चंदीगड इथं पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, तर रात्री 7:30 मुंबईत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स असे सामने होतील. अहमदाबाद इथं काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं दिल्ली कॅपिटल्स संघाचा 7 राखून पराभव केला, तर जयपूर इथं झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं राजस्थान रॉयल्सला 2 हरवलं. लडाखमध्ये जोरदार हिमवृष्टी होत असून कारगिलमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. पुढचे काही दिवस हिमवादळाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली. मुसळधार पावसानं पूर आणि त्यामुळे भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. कारगिल श्रीनगर आणि कारगिल जनसंघकार मार्गावर बर्फ साठल्यानं या मार्गावर वाहतूक बंद आहे. तसंच हिमवृष्टीमुळे श्रीनगर सोनमर्ग गुमरी मार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद आहे. काश्मीर आणि लडाखला जोडणाऱ्या महामार्गावरून नागरिकांनी प्रवास करू नये अशा सूचना दिल्या गेल्यात. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद इथं बहुतांश ठिकाणी उद्या पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशातही उद्या जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयात पुढचे 5 मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात पुढचे 3 उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात हवामान दमट राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. गेल्या 4 भारताचा परकीय चलनसाठा बाजार दुपटीनं वाढल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. बाली इथं एका परिषदेला ते आज संबोधित करत होते. भारताची वित्तीय बाजारपेठ एक गतिमान शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं मल्होत्रा यावेळी म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इस्टरच्या सणाचा सर्वत्र उत्साह. युक्रेनबरोबरच्या युद्धाला इस्टरनिमित्त 30 तासांचा विराम देण्याची रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची घोषणा. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स उद्यापासून 4 दिवस भारताच्या दौऱ्यावर. महाराष्ट्रात गडचिरोली इथं 4 नक्षली अतिरेक्यांना अटक आणि जम्मू काश्मीरमध्ये हिमवर्षाव आणि भूस्खलनाचे 3 बळी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.